नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि गोवा दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधान कर्नाटकातील उडपी इथल्या श्रीकृष्ण मठाला भेट देणार आहेत. इथं होणाऱ्या आध्यात्मिक कार्यक्रमाला विद्यार्थी, साधू, विचारवंत आणि समाजातील विविध स्तरातील नागरिक असे सुमारे 1,00,000 जण उपस्थित राहणार असून ते एका स्वरात श्रीमद भगवद्गीतेचं पठन करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान गोव्यातील पर्तगळी इथं प्रभू श्रीराम यांच्या ऐतिहासिक 77 फूट कांस्य पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. याच ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते 10,000 चौरस फूट संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लखनौला भेट देणार आहेत. 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मुर्मू सहभागी होतील. 2025-26 या वर्षासाठी ब्रह्मकुमारीच्या समारंभाला मुर्मू उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या हिरक महोत्सवी समारंभाच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहून संबोधित करणार आहेत. विविध राज्यांमधून सुमारे 33,000 स्काउट्स, गाईड, सुरोवर्स आणि रेंजर्स आणि मालदीव, नेपाळ, श्रीलंका आणि सौदी अरेबियासह आसिया पॅसिफिक प्रदेशातील 1,500+ युवा प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक प्रचारानं जोर पकडला आहे. ज्येष्ठ भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज जालना, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ इथं प्रचारसभा होणार आहेत. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. महात्मा फुले हे थोर समाज सुधारक होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं कार्य केल्याचं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली आहे. बेकायदा पद्धतीनं तसंच खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले अथवा संशयास्पद वाटणारे जन्म मृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करून यासंबंधात तातडीनं पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले आहेत. याबाबत शासकीय परिपत्रक महसूल विभागानं काल प्रकाशित केलं. सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना 16 मुद्द्यांच्या आधारे जन्ममृत्यू दाखल्याची तपासणी करावी असे निर्देश त्यात देण्यात आले आहेत. नव्या निर्देशांनुसार आधार कार्ड हा जन्माचा किंवा जन्मठिकाणचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. तसंच अर्जातील माहिती आणि आधार कार्डवरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दित्वी चक्रीवादळ उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरातून तामिळनाडू, पुदुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागांकडे सरकत आहे. यामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात 1 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. दक्षिणेतील राज्यांमध्येही या काळात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये मनार आणि कन्याकुमारी भागात सोमवारपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दक्षिणेकडील किनारपट्टी भागांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूच्या उत्तरेकडील भागात पुढील 3 दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा काल झालेल्या 2026 वुमेन्स प्रीमियर लीग मेगा लिलावात महागडी खेळाडू ठरली. दीप्तीला मोठी बोली मिळताच युपी वॉरियर्सनं राईट टू मॅच कार्ड वापरून तिला 3,20,00,000 रुपयात संघात कायम ठेवलं. दीप्ती शर्मा डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक मानधन मिळवणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली असून स्मृती मानधनाच्या फक्त 20,00,000 रुपयांनी मागे आहे. एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक संघात दमदार कामगिरी करणाऱ्या श्रीचरणी आणि लॉरा वोलवॉर्ड्स यांनीही या लिलावात मोठी बोली मिळवली आहे. सर्व समाजासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडणाऱ्या ज्ञानोबा माऊली यांचं कार्य साता समुद्रा पार स्टॅनफोर्ड विद्यापीठात नेण्यात येईल असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं. श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जयंती वर्षानिमित्त वासी इथं विष्णुदास भावे नाट्यगृहात काल झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आमचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.